करुया उदो 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 अंबा बाईता,
करुया उदो 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 अंबा बाईता।
मायता वाहे धरा शहरी कोल्हापुरा, मायता वाहे धरा शहरी कोल्हापुरा। घेऊया लाभ दर्शनाचा
उदो उदो,
करुया उदो 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 अंबा बाईता,
करुया उदो 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 अंबा बाईता।
माता अंबाबाई हकेला उभी राही, सार काही तिच्या ठाई सत्य डोळ्याने पाही। दंड दुष्टांना देई अनेक रूपे तिही, घेई भक्तांच्या पायी अश्विनी प्रथम दिनी। बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा,
उदो उदो
करूया उदो 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 अंबाबाईचा,
करूया।
स्वामीजी गगनगिरी अंश तो परमेश्वरी, भक्ति दत्ताची खरी गुहेत स्थान करी। बाजूला खोल दरी रूपते त्यांचे जणू, शिव शंकरा परी भेटूया त्यांना चला। पाहू ईश्वरी लीला भरे दरबार भाविकांचा,
उदो उदो
करूया उदो 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 अंबाबाईचा,
करूया।
ज्योतिबांचे मंदिर जुळती दोन्ही कर, पहाल मूर्ती जर असे हे कोल्हापूर। नवरात्रीला फार करीती देवींचा तो उत्सव खरोखर, सोहळा मनोहर रम्य तो खरोखर। सुटे मधुगंध चंदनाचा,
उदो उदो
करूया उदो 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 अंबाबाईचा,